आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. RPLSTT उपक्रमातल्यान गोंय हाऊसिंग आणि प्रादेशिक उदरगत महामंडळ, मेधावी कौशल्य विद्यापीठ आणि BVG कौशल्य अकादमी हाचे मदीं गोंय सरकारान कबलात केल्या. कर्मचारी भरती आयोगान तांत्रिक सहाय्यक पदा खातीर घेतिल्ले CBT निमाणो निकाल जाहीर झाला. GMR गोवा एअर कार्गो लॉजिस्टिकान नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च वास्को हांच्या अंटार्क्टिका संशोधन मोहिमे खातीर पहिलेच फावट एक्सोपेडिशन नॉन शेड्यूल कार्गो चार्टर यशस्वीपणान सांभाळले. आणि फोंडा हांगा आयोजित मोफत वैजकीय शिबिराचे उक्तावण वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी झाले. पुराय खबरो. RPLSTT उपक्रमातल्यान गोंय हाऊसिंग आणि प्रादेशिक उदरगत महामंडळ, मेधावी कौशल्य विद्यापीठ आणि BVG कौशल्य अकादमी हांचे मदीं गोंय सरकारान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला कबलात केल्या. GHRDC कर्मचाऱ्यांक आपले अपूर्ण शिक्षण पुराय करपाक, कुशळटाय प्रमाणपत्रां मेळोवपाक आणि उच्च अभ्यास, स्पर्धात्मक परीक्षा आणि करिअर वाढपाक कडेन प्रगती करपाक सक्षम करपाच्या नदरेतल्यान सरकारान हो उपक्रम चालीक लायला. गोंय सरकार शिक्षण आणि कुशळटाय विकासावरवी आपल्या कामगारांक सशक्त करपाक, शिकपाची आणि फुडें वचपाची नवी संद सुनिश्चित करपाक कटिबद्ध आसा, असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. कर्मचारी भरती आयोगान तांत्रिक सहाय्यक पदा खातीर घेतिल्ले CBT निमाणो निकाल जाहीर केलो. सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स फाट्यातले तांत्रिक सहाय्यकाची पदां भरपा खातीर आयोगान 13 आणि 14 सप्टेंबराक परीक्षा घेतिल्ली. परीक्षेचो सविस्तर निकाल आयोगाचे वेबसाईटीचेर उपलब्ध आसा. कर्मचारी भरती आयोगान तांत्रिक सहाय्यक 57 पदां, तांत्रिक सहाय्यक मेकॅनिकल इलेक्ट्रिकल 4 पदां, तांत्रिक सहाय्यक कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स आणि तांत्रिक अधिकारी मिळून 6 पदां भरपा खातीर आयोगान 2 मे 2025 दिसा जाहिरात दिल्ली. तांत्रिक सहाय्यक सिव्हील परीक्षे खातीर 423, मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या परीक्षे खातीर 50, जाल्यार तांत्रिक सहाय्यक कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स तांत्रिक अधिकारी पदा खातीर 52 उमेदवारांनी परीक्षा दिल्ली. GMR गोवा एअर कार्गो लॉजिस्टिकान नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च वास्को हांच्या अंटार्क्टिका संशोधन मोहिमे खातीर पहिलेच फावट एक्सोपेडिशन नॉन शेड्यूल कार्गो चार्टर यशस्वीपणान सांभाळले. ताचे संचालन GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड करता. हांगच्यान IL-76 गजराज ह्या व्हड सोव्हिएत डिझाईन केल्ल्या 4 इंजिनाच्या विमानान अंटार्क्टिका खातीरचे गरजेचे सामान गेले. ह्या उड्डाणात वखदां, जेवण खाण आणि हेर गरजेचे सामान केपटाऊन मार्गान अंटार्क्टिकाक पावयतात. पहिलेच फावट मोपा विमानतळावेल्यान उड्डाण केला. हे विमान जड माल व्हरपाचे ताकी खातीर फामाद आसा. ते दुर्गम भागांत माल व्हरता आणि कर्मचारी पावोवपाक वापरतात. फाटली 2 वर्सां मोपा विमानतळावेल्यान 3 खासा कार्गो चार्टर यशस्वीपणान सांभाळल्यात. संवसारीक दर्याची मुळावी सुविधा आणि खासा कार्गो हाताळणीची तांक हाका लागून ही महत्वाच्या आणि खासा कार्गो उड्डाणा खातीर विश्वासू निवड थारता. EDC लिमिटेड अहमदाबाद हांगच्या उद्योजकता विकास संस्था हांच्या जोडपालवान 8 ते 10 ऑक्टोबर मेरेन पणजीच्या EDC हाऊस नालंदा सभागरान उद्योजकता विकास कार्यावळ आयोजित केल्या. 3 दिसांच्या ह्या उपक्रमाचो हेत वाटेकार जावप्यांक अर्थवेवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग आणि सरकारी येवजण्यो हाच्या विशीं जागृत करून तांकां उद्योजकीक कुशळटाय दिवप हे आसा. ह्या कार्यावळीन राज्यान उद्योजकता विकास आणि नव्या उपक्रमांक चालना दिवपा खातीर तज्ज्ञ लोकांची भाषणां, वेवसाय नियोजन सत्रां, उर्बा दिवपी व्याख्यानां आणि नेटवर्किंग संदी ह्या आसपाव आसतलो. अधिक माहिती खातीर आणि नाव नोंदणी खातीर EDIGOA.ORG ह्या संकेतथळार भेट दिवची असे कळीत केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
फोंडा हांगा आयज मोफत वैजकी शिबीर आयोजित केल्ले. हाचे उक्तावण वीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी झाले. हे शिबीर वाडी तळावली फोंडा हांगच्या श्री लक्ष्मीनारायण स्पोर्ट्स अँड सोशियो कल्चरल क्लब वरवी पणजीच्या आदिवासी कल्याण संचालनालयाच्या जोडपालवान आयोजित केल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेपाळ उटंगराच्या पावसाक लागून जाल्ल्या जिवीतहानी आणि लुकसाणीविषयी खर दुख उक्तायला. प्रधानमंत्र्यांनी सोशियल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान म्हटला की ही घडणूक खूप त्रासदायक असा. या कठीण वेळार भारत नेपाळचे लोक आणि सरकारा वांगडा उभो रावतलो. एक इष्ट शेजारी देश म्हण नेपाळाक शक्य ती मजत करपाक भारत कटिबद्ध असा, असे प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशांत म्हटला. आसामच्या बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलच्या मुखेल कार्यकारी वांगडी म्हण सोपूत घेतल्या खातीर आयज हांग्रामा मोहिलारी हांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अभिनंदन केला. सोशल मिडिया संदेशान श्री मोदी हांणी मोहिलारी हांका आणि त्यांच्या पंगडाक कार्यकाळा खातीर शुभेच्छा दिल्यात. प्रधानमंत्र्यांनी म्हटला की मोहिलारी हांचे काउन्सिल आणि आसाम सरकार परिषदेक पाठबळ दीत रावतले आणि चौफेर उदरगत सुनिश्चित करपा खातीर एकवटीतपणान काम करतले. महाराष्ट्रात व्हड पाऊस आणि हुंवाराक लागून शेतवडीचे व्हड प्रमाणात लुकसाण झाला. महाराष्ट्र सरकारान लुकसाणाचो सविस्तर अहवाल सादर केल्या उपरांत केंद्र कसलोच कळाव करिनासतना शेतकऱ्यांक व्हड प्रमाणात मजत करपाची घोषणा करतले, असे केंद्रीय घर आणि सहकार मंत्री श्री अमित शहा हांणी आश्वासन दिला. आयज अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी हांगा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील हांच्या पुतळ्याचे अनावरण करून आणि नूतनीकरण केल्ल्या पद्मश्री डॉ विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले. केंद्र सरकारान 2025-26 आर्थिक वर्षा खातीर 3,132 कोटी रुपयाची मजत मंजूर केल्या, अशी माहिती श्री अमित शाह हांणी दिल्या. हातूंतल्यान एप्रिलान 1,631 कोटी रुपया वितरीत झाले, तातूंत महाराष्ट्रा खातीर 215 कोटी रुपयाचे खाशेले पॅकेज दिले. या कार्यावळीक महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसेच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल फाल्यां सावन कताराच्या दोहा शाराक 2 दिसांची भेट दितले. ह्या भेटी वेळार श्री गोयल आपल्या समकक्ष शेख फैसल बिन थानी बिन फैसल अल थानी हांचे वांगडा कतार भारत संयुक्त आयोग बसकेच्या आयोगाचे अध्यक्षपद, वेपार आणि वाणिज्य आयोगाचे अध्यक्षपद सांभाळटले. भारत कतार कडेन आशिल्ल्या वेपार आणि गुंतवणूक संबंधात कितले महत्व दिता ते मंत्रिमंडळाच्या भेटीतल्यान स्पष्ट जाता, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान सांगले. हे भेटीच्या दरम्यान मंत्री कतार चेंबर आणि कतार बिझनेसमॅन असोसिएशनच्या हेर कतार मानेस्त आणि वयल्या पावड्यावेल्या व्यावसायिकांकूय मेळटले. खेळ क्रिकेट प्रशिक्षक जावपा इच्छूक आशिल्ल्या खातीर गोवा क्रिकेट असोसिएशन म्हळ्यार GCA 10-12 ऑक्टोबर ह्या काळात कार्यशाळा आयोजित केल्या, अशी माहिती GCA अध्यक्ष महेश देसाय हांणी दिल्या. अधिक माहिती खातीर आणि नावनोंदणी खातीर GCA ईमेल नाम्याचेर वा प्रशिक्षक संचालक प्रकाश मयेकर हांका संपर्क करचो असे कळीत केला. आयज अबुधाबी हांगच्या खलिफा बिन झा स्टेडियमाचेर जाल्ल्या अल एन मास्टर 2025 बॅडमिंटन सर्तीन बायला एकेरी खेळात भारतीय बॅडमिंटनपटू श्रियांश वलीशेट्टीन ट्रॉफी जिंकली. ऑल इंडियन फायनलीन श्रियांशीन तिचे सहकारी तस्नीम हिचो 15-21, 22-21, 22-20 असो पराभव केलो. हवामान. ईशान्य अरबी दर्यान तयार झाल्या शक्ती ह्या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असा. फुडल्या काही दिसांत ते चढ शक्तिशाली जावपाचो अदमास हवामान विभागान उक्तायला. 7 ऑक्टोबर मेरेन उत्तर कोंकण दर्या देग वाठार जोराचो वाऱ्यासयत उटंगराचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. दर्यान सध्या वराक 100 किलोमीटर वारो व्हावता. नुस्तेमार लोकांनी 7 ऑक्टोबर मेरेन दर्यान वचचे न्हय असो इशारो दिला. इतले मजगतीं गोंयान फाल्यां हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास असा. पणजे आयज चडांचड तापमान 31.5 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 25 डिग्री सेल्सियस, जाल्यार मुरगांवां चडांचड 31 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 25.8 डिग्री सेल्सियस तापमान नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. RPLSGT उपक्रमातल्यान गोंय हाऊसिंग आणि प्रादेशिक उदरगत महामंडळ, मेधावी कौशल्य विद्यापीठ आणि BVG कौशल्य अकादमी हांचे मदीं गोंय सरकारान कबलात केल्या. कर्मचारी भरती आयोगान तांत्रिक सहाय्यक पदा खातीर घेतिल्ले CBT निमाणो निकाल जाहीर झाला. GMR गोवा एअर कार्गो लॉजिस्टिका नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च वास्को हांच्या अंटार्क्टिका संशोधन मोहिमे खातीर पहिलेच फावट एक्सोपेडिशन नॉन शेड्यूल कार्गो चार्टर यशस्वीपणान सांभाळले. आणि फोंडा हांगा आयोजित मोफत वैजकी शिबिराचे उक्तावण वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी झाले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. तो मेरेन नमस्कार.